सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत मिस्टर राजेंद्र सोनावणे बोलत आहेत, ज्यांची हेल्थ इश्यूज खूप मोठे असताना, आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावं लागत असताना सुद्धा रेग्युलरली पोलिसाची स्वतःची ड्युटी ते बजावत आहेत.
माझी बुधवारची सुट्टी असते, साप्ताहिक सुट्टी, आठवड्यातून एक सुट्टी असते. त्या दिवशी सकाळी डायलिसिस होऊन जातं, मग दुपारून आराम होऊन जातो आणि रविवारी अधिकारी मला सांभाळून घेतात, ऍडजस्ट करून घेतात बोटुकेला. आणि मग जर सकाळी जर डायलिसिस झालं तर मग दुपारी आराम करायचं, संध्याकाळी ऑफिसला येऊन जायचं. परत
नाशिक हे बोलणं असंच सुरू राहणार आहे, कुठेही जायचं नाहीये. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत, बजाते राहू.